चला दुसऱ्या अंदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर. संग्राम बरोबर
सुबह हिट 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहेत पुणे ऍग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटीच्या व्हेजिटेबल मार्केटचे हेड अण्णा घुले. तुम्हाला काय वाटतं की हा जो स्ट्राईक पुकारलाय कमिशन एजंट्सनी त्यामुळे तसा काही फरक पडत नाहीये? कारण तुम्ही इंतजाम केलाय, शेतकरी माल आणू शकतो, विकू शकतो, पण हे किती दिवस चालेल त्यांचं? आणि एपीएमसी कोणाच्या बाजूने?
एपीएमसी शेतकऱ्याच्या बाजूने विचार करावा लागेल तुमचा, कारण बाजार समिती शेतकऱ्यासाठीच आहे. त्यामुळे पहिलं जे काही शेतकरी आलेल्या मालाची आम्हाला व्यवस्था करायला लागेल, त्याचे बाजार भाव, मूल्य, वजन सगळं जे काही बाजार समिती करत असते त्यानं सांगायला, बाजार समिती कार्यरत राहणार आहे. आता अडचणी त्यांची भूमिका ते आता कसं ठरवतात त्यांच्यावर अवलंबून राहणार की कुठं किती दिवस ठेवायचं आहे, काय ठेवायचं त्यांचा त्याचा फायदा ते ठरवतील. फक्त बाजार समितीने आलेल्या शेतकऱ्याचा माल चांगल्या पद्धतीने कसं विकला आणि त्याला वजन बाजार भाव कसा योग्य मिळेल याची दखल तर नक्कीच घेत राहील.
आणि याचा काही भाजीपाल्याच्या किमतीवर असर पडणार आहे का?
भाजीपाल्याची किंमत तसं जर आता कसं झालंय, बाजार समितीत लोकांना कळालंय शेतकरी माल विक्री होणार आहे तर शेतकरी माल पाठवतील, स्वतः विक्री केलं तर त्यांचा फायदा देणार, इतर खर्च कमी होतोय, डायरेक्ट त्याच्या हातात ग्राहकांना पैसे मिळणार आहेत, तो खर्च आहे तो सध्या वाचणार आहे अशी परिस्थिती.
पुणे ऍग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटीचे व्हेजिटेबल मार्केट हेड अण्णा घुले, धन्यवाद.
ओके, धन्यवाद. संग्राम बोलतो, पुणेकर खोलतो.
कमिंग अप इन जस्ट अ मिनिट, चार गाणे छिपके इन्क्लुडिंग सुपर हिट गाणे.